ठीक थे मिलेनियल कौन है कि वह जेन वाई जेन वाई जेन जी कौन है तुम्ही कौन नहीं मी कुठेतरी मध्येच फसलेली आहे कारण ज्या इयर मध्ये बॉर्न झाली त्या इयर मध्ये जैन भाई पण होते मिलेनियल पण होते तर दोन्ही ह्याच्यात मीच मध्ये पडते. जेन वाई बोलतो आपण जेन झी बोलतो की म्हणजे ह्याचे सिमिलॅरिटीज काय आहेत डिफरन्सेस काय आहेत एस्पेशली जेव्हा डॅनी जेव्हा तुमचा जेव्हा पोस्टर जेव्हा आला तिकडे जेन झी आणि मिलेनियल असं दोन्ही होतं तर तुम्हाला कसं वाटलं तिकडे असं रिप्रेझेंट करून व्हॉट डू यू थिंक अबाउट दीज टू जनरेशन तेच
आहे पण असं होतं की म्हणजे मी तर मिलेनियल आहे पण जेन झीचं कसं आहे की काय म्हणतात मी ते असं म्हटलं की मला एक टाइमला 90s सॉंग्स पण आवडतात खूप आणि एक टाइमला असे रॅप वगैरे एकदम नवीन ते पण आवडत सो ते दोघांचं मिक्सचर मिलेनियल्स मध्ये आहे म्हणून ते झिलेनियल असं काहीतरी होतं ते ते पण ते आता प्रमोशनल कॅम्पेनचं पार्ट आहे त्याला पण त्या दोन्ही क्वालिटीज आहेत.
तर आता आपलं जेव्हा थोड्या वेळ पूर्वी जेव्हा आपलं जेव्हा पॉडकास्ट साठी जेव्हा डिस्कशन होत होतं तेव्हा हा सुद्धा एक पॉईंट निघालेला की लाईक आता जे जेन झी आहेत किंवा जो करंट जो कल्चर आहे त्यात कसं आहे की लोकांचा जो अटेन्शन स्पॅन बोला किंवा पेशन्स बोला ते खूपच जास्त कमी आहे. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे हे जे जेन वाय होते किंवा मिलेनियल्स बोलो किंवा जेन झी आहे ते ह्यात काही हा खरोखर हा डिफरन्स आहे की हा फक्त आपला एक माइंडसेट आहे.
नाही ऑब्व्हियसली डिफरन्स आहे कारण की ते प्रत्येक क्षेत्रात बदललं क्रिकेट टेस्ट क्रिकेट होतं ते आता 2020 क्रिकेट झालं क्रिकेट समजा ते कसं झालंय आता तसंच आपण 3 तासाचा पिक्चर बघायचो तर ते 2 तासावर आले किंवा आता 1 मिनिटावर हातात चालले त्यामुळे ते प्रत्येक ह्याच्यातून झालंय त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना ते बदल करावं.
रिलेशनशिप मध्ये झाले
पण मला असं वाटतं आपल्या नंतरचं जे जनरेशन असेल त्यांच्या नंतरचे जे असतील ते चांगले असेल
असं
का
नाही माझं नाही
जास्त जो शो ऑफ आहे तो जेसी मध्ये थोडा जास्त अंदर से खोकले
फ्रेंड्सला सारखं फॉलो करलो आणि मला प्रत्येक याच्यामध्ये
ऍक्च्युअली तो शो ऑफ होतच नाहीये शो
काहीतरी आपण मराठीत बोलूया कारण नॉर्मल सेशन मध्ये नॉर्मल गोष्ट बाहेर पडतात
गप्पा वादांच्या वेळेस या गप्पा आम्ही असं
दोन
दॅट्स अ कॉम्प्लिमेंट टू मी सो थँक्स फॉर दॅट. तर आता आपण आता ह्या ज्या गोष्टी जर बोललो जेन झी बद्दल जर बोललो सो दी सीम्स टू बी मोर म्हणजे तो जरा नेगेटिव्ह साइड मध्ये जातो आता तुम्हाला पॉझिटिव्हिटी काय वाटते त्याच्या म्हणजे पॉझिटिव्ह ट्रेट्स काय आहेत जेन झी मध्ये
नेगेटिव्ह काही इंडिपेंडेंट आहे लवकर त्यांच्या याच्यावर त्यांना जास्त प्रेशर नको आहे दे आर मोर ओपन टू थिंग्स म्हणजे नवीन करिअर चॉईस असतील ऑप्शन असतील म्हणजे आपल्या वेळेस प्रत्येक इंजिनिअरिंग त्यांना तो फ्रीडम आहे ती खूप चांगली गोष्ट आहे की म्हणजे त्यांचे पेरेंट्स असतील किंवा ते पण ओके होतात त्या गोष्टी की त्यांना जे हवे ते आपण ॲज अ सोसायटी खूप ओके होतोय आणि त्यांच्या त्यांच्या झोनमध्ये आय थिंक ते काय म्हणतात रिलेशनशिप वाईज पण खूप जास्त ओपन आहे
आणि फ्रीडम जसं काय म्हणतो फ्रीडम पेक्षा पण आता किती जण राहिला जातो अब्रॉड आम्हाला ते पटकन सहन नाही होणार की अब्रॉडला जाऊन सेटल होऊन लाईफस्टाईलला अडॉप्ट होणं तर आता ती मुलं आरामात जातात आणि त्यांना फार काही फरक नाही पडत ते इझिली सुन
जातात जावं लागतं ऑप्शन नाही की इंडियात त्यांना ते जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा ते नाही मिळत म्हणून तिकडे पण ते चूज करतात बाय चॉईस नाहीच ते जावं लागतं मी जर नसतो क्रिएटर आता तर मी बाहेर असतो माझा तो प्लॅन होता की इंजिनिअरिंग नंतर मला बाहेर पॅरेंट पाठवणारच तो समोर ते झालं मी इकडे ते म्हणजे माझी चॉईस आहे का नाही मी कोणी विचारत नाही तो एक स्ट्रक्चर आहे की तुला जावं लागेल
तिकडे
तिकडे पगार जास्त मिळतो असं
सो इन शॉर्ट मध्ये निष्कर्ष असा आहे की देर इज नथिंग ऍक्च्युअली पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह तो ऍक्च्युअली बोलतो की टाइमच असा आहे की त्याच्यामुळे सगळे तसे आता सर्वाइव्हच तसं आता करायला लागलेत लोक तर लाईक आता मी आता समजा माझा जर चाइल्डहूड जर मी विचार केला तर माझ्या चाइल्डहूड मध्ये मोबाईल वगैरे काही नव्हतं सो वी गॉट लॉट्स ऑफ टाइम ज्याच्यात आम्ही रिलेशनशिप डेव्हलप करू शकत होतो किंवा छोटे छोटे सिरियल फक्त संडेलाच लागायचे तर आम्ही ते संडेलाच बघू शकत होतो आता काही 24/7 सगळं चालू राहतं इंटरनेट आहे सर्वात मोठा चेंज इंटरनेट आहे तर त्यामुळे आपण जेन झी किंवा जेन वाय कोणालाच आपण असं नेगेटिव्ह असं ठरवू नाही शकत दोघांची आपापले पॉझिटिव्ह आणि ती सिच्युएशनच तशी झाली आहे की त्यामुळे सगळे तसेच आता झालेले आहे सो दिस वॉज मेनली द पॉईंट कारण भरपूर जणांना हे दीज अ मिलेनियल दीज अ जेन झी असं काहीतरी असं टोमले मारतं सो विच इज नॉट ऍक्च्युअली गुड कारण ते त्यांचं स्वतःची चॉईस नव्हती की कुठे ना कुठे इट वॉज इट जस्ट हॅपन्ड
हां
90s के जमाने के गाने अरे जसं आता तुम्ही बोलला डेटिंग डेटिंगवर तुमचा काय विचार आहे की आता करंटली डेटिंग सिच्युएशन काय
आहे ऐकायला मला आवडत शेजारीच बसलोय
मग तर आरेक प्रश्न विचारला अजून मजा येतील कारण आजकालचे जे रील्स जे बघतो की पीपल आर डिसलॉयल पीपल कॅनॉट बी ट्रस्टेड हे सगळं जेन झी मध्येच दिसतंय तर आता तुमच्याकडून ऐकायला अजून मजा येईल
डेटिंग थोडासा ऑर्थोडॉक्स आहे असं जे आजकाल जेनझीचं कसं आहे खूप ओपन माइंडसेट आणि सगळंच ऍक्सेप्टेबल आहे तर तसं नाही आहे माझं म्हणजे मला थोडस सगळं नाही होत कारण जे मी
आणि
बाहेर शिकलेले त्याच्यामध्ये तर ते सगळं नाही होत पण डेटिंग चांगलीच गोष्ट आहे चान्स मॅचिंग केलंच पाहिजे
मुलगा मुलगा असतो तो कुठल्या 90s असू दे किंवा कुठला पुरुष असू दे
मुली पण तसंच असतात म्हणजे हजबंड येण्यासाठी तर ऑब्विसली तुम्हाला चॉईस असं करावीच लागतील
आजकाल मुली जास्त फास्ट आहेत माझ्या की ते जशी पहिलं मुलं पॉईंट ठेवायचे किंवा मुलं जायचे समोर अप्रोच होते आता उलट आहे आता मुली अप्रोच होतात परत तेच ठरवतात किंवा बघा कसं आहे
तुम्ही एक्सपिरियन्स वाटतात
नाही नाही मला
असं की डेटिंगच्या ह्याच्या बघितले आमच्याच काही मित्रांचे संपलेत काही करतच नाही
करिअर बघत नाही त्या टाइमला जीत आहेत जगतायत त्यांच्या सगळे पण त्यांना इकडे उद्या त्यांच्याबरोबर जातो फ्युचर काय
शेवटी
प्रेमाने कोण नाही बघत ना
त्याच्यामध्ये मी या दोघांना खूप मानतो की त्यांचं प्रॉपर म्हणजे ते पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मेंटेन करून ठेवले तसं ते सगळ्यांना तो तो बॅलन्स नाही हे करताय
अग्रेड तो मेंटेन करणे जास्त गरजेचं
कन्सिस्टन्सी
तसं हे खाते आहे मला काही मेंटेन करायचे दोघांचे मराठी बोलणार कारण का त्रास झालाय मला.
तुम्ही कसे मेंटेन ठेवता?
लग्न
मेंटेन ठेवणं गरजेचं आहे.
काय पर्सनल लाईफ ही वेगळी गोष्ट आहे, ती मेंटेन घ्यावंच लागते. तुम्हाला चेंजेस करावेच लागतात सगळ्या गोष्टी. तर चेंज होतात म्हणजे तुमच्या अगदी झोपेतून उठण्यापासून ते परत झोपण्यापर्यंत सगळे चेंज होतात. आणि आपण काही करू शकत नाही. पण आता माझं तो तर फेज गेला मेटिंग वगैरे करायचा. पण दीडशे दोन तीन वर्ष आधी मी करत होतो म्हणजे पण ते करत होतो आणि आता वेगळा फीज चालू झालाय. त्यामुळे आता मुलीची वेगळी चालली.
ओके, आता आपण आता भरपूर जेन्झीचे एक नवीन प्रॉब्लेम्स ऐकतो. आता माहिती आहे मिलेनियल्समध्ये आहेत की नाही ते मला नाही माहित आहे. एन्झायटी, डिप्रेशन, मेंटल हेल्थ.
आमच्याकडे एन्झायटी वाला एक माणूस आहे जो पँडेमिकच्या फॅक्टरीतून काही वर्षांनी विकत घेतला. तो म्हणजे आमचा तो तिथं बसलेला रोहन इलमकर.
नाही मला वाटतं मेंटल हेल्थ बरंच आता खूप आपण सगळेच बोलू लागले. पण ते त्या जुन्या जनरेशन मध्ये पण प्रॉब्लेम होते. पण त्यांना त्या टर्म सांगतील किंवा तेव्हा त्या चॅलेंजेस मध्ये निघून जायचं की मला हा माझी फॅमिली इम्पॉर्टंट आहे. सो मे बी त्यांना डिप्रेशन येत पण असेल.
एकंदरीत गोष्ट जर बघितली ना आपण की बाहेरचं फूड त्यानंतर कॉम्पिटिशनमुळे येणारं प्रेशर किंवा फॅमिली गोष्टी प्रत्येक ठिकाणी. आता तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असं की आमच्या पेक्षा खालच्या जनरेशनच्या लोकांची केस पण बांधतात मुलांमध्ये जे होतात. म्हणजे असं कोणा दम लागतो धाप म्हणजे फूड असतं जंक फूड आपण किती म्हणतो आपण जे शेतात नाही आले म्हणजे इथं पण कुठेतरी इंजेक्शन घेऊनच काय काय डेले नाही आपल्याला माहित नाही किंवा कुठेतरी फवारणी केली. पूर्वीच्या काळात नॅचरल होतं त्यामुळे ते त्यांचं चांगलं गोष्ट. आता गाडी आली त्याच्यामुळे चांगलं कमी झालं. असे बऱ्याच सारी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आपलं आत्ताचं जे युथ आहे तर ते म्हणजे 88 वर्षाचे आजोबा वर्जिना खाली करू शकतो जुने असतात. आपण जर करायला गेलो आपल्याला धाप लागतो किंवा आपण दोन मिनिटं थांबू म्हणतो. पण हे असे फरक बरेचसे
सोसायटी ओपन झाली या बाबतीत ते ओपन झाली की आम्ही प्रॉब्लेम सांगू शकतो त्यामुळे ते प्रॉब्लेम नाही. मला वाटत आम्ही पण कधी तेवढे ओपन असू असतो 5 वर्षापूर्वी की आम्ही हे सांगू की अरे माझ्या डोक्यात जरा ताप होतो. आम्ही एकमेकांना पण आता आम्ही ते बोलू शकतो. कारण सोसायटी तशी त्या पद्धतीने ओपन व्हायला कॉन्व्हर्सेशन. आणि तोच फायदा की सोसायटी ओपन होती यांचे दोन जे एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट असतो ते पॉझिटिव्ह पॉईंट आहे की आता आपण जे काय म्हणतो ते बोलू शकतो.
पण जेन्झी मध्ये असं आहे की खूपच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण काही झाले की म्हणजे बारीक गोष्ट डिप्रेशन हे असं म्हणजे मी खूप सफर केल्यावर तर ते असं असतं की क्रिएटर्स तर असं म्हणजे असं ते बघतात की तुमचं सॉर्टेड लाईफ की तुम्हाला व्हिडिओ करायचे लोकांना हसवायचे. पण आपण पण चौक पण पीसफुल लोक नाहीच आहे. छान पीसफुल
जसं नॉर्मल लोक असतं ना एखाद्या मुलाचं की बाबा आम्ही काही काही गोष्टी विसरतो होऊन जाईल कधी या ना. त्यांना ते माइंड मध्ये एवढी चक्र चालू असतात वेगवेगळी वेगवेगळी आणि ते तुम्हाला करावंच लागतं. त्याला असं म्हणून नाही शकत की आज मी थांबतो आज हे करतो. आज जरी आपण म्हणलं की आपण कसं होतं की चला आज मी वर्क थांबवलं मी विकेंडला चाललोय 2 दिवस तिथं तुम्ही विकेंडला जाऊ. पण इथं तुमचं डोकं तुमचं काम आहे त्यामुळे तुम्ही विकेंडला जावा कुठं फिरायला जावा. जरी आता अथर्वला वहिनी म्हणतो की बाबा चला आपण कुठेतरी जाऊ फिरायला तरी ते नाही राहू शकत. ते काहीतरी विचार करतो. यामध्ये पर्सनल लाईफ
आणि प्रोफेशनल लाईफचा खूप अवघड आहे.
बॅलन्स जातो
अवघड आहे कारण का फिरायला जाणं तर खूप लांबची गोष्ट. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मेंटली तिथं प्रेझेंट आहात का. तुम्ही जेव्हा पर्सनल लाईफ मध्ये असतं तेव्हा पण कारण का तुमच्या डोक्यात 1000 गोष्टी चालू असतात. हे कोणाला कळणार नाही कारण त्याला व्हिडिओ टाकली झालं कामात यायचं काही निवांतचे दिवस नव्हतं. पण तसं नाही लगेच दुसरं तुझ्याचा विचार करायचा. पण तेव्हा 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 पार्टनरला आपला प्रॉब्लेम होऊ शकतो. अरे हा मेंटली तर नसतोच कधी म्हणजे
जेन्झीचा पॉइंट जिथं असेल तर तिथं मला तरी असं वाटेल थोडीशी जास्त सेन्सिटिव्ह झाली स्ट्रॉंग एक
आपण असं बोलू शकतो का की सोशल मीडिया माइट बी वन ऑफ द रीझन जे असं होतंय करून असं तुम्हाला वाटतं? सोशल मीडिया किंवा इंटरनेट आपण अवेलेबिलिटी असं काही बोलू शकतो का?
बोलू शकतो,
कारण का कुठली गोष्ट करण्यासाठी कष्ट नाही आता. आपण जेव्हा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही चार जेव्हा खेळायला जातो तेव्हा आपल्यावर जे काय होतं की तुम्हाला आपल्याला बुली केलं जातं की मोठ्या व्हायला चल बिल्डिंगला जा. तसं त्यांच्या बाबतीत झालंच नाही, त्यांना सगळी उत्तर दोन मिनिटात मिळाली. घरात तेच ते पाचशे त्यांना पण घरात बोलणार नाही ना, त्यामुळे ह्याची सवयच नाही की आपल्याला पण कोणतरी आकलू शकतो किंवा आपण पण खाली जाऊ शकतो कोणाला हे माहित
नाही. तुम्ही तर मला करता तुम्ही
ओके. तुम्ही सगळं कधी एकत्र फिरायला गेला कुठे काही ट्रॅव्हल ऍडव्हेंचर केलं?
ऍडव्हेंचर
खूप झाले, काही मजेशीर जे आपल्या व्ह्यूअर्स बरोबर तुम्हाला शेअर करायचे?
आता ते किस्से प्रत्येक किस्सा असेल तो शेअर नाही होऊ शकत एवढे बहिरे किस्से.
ऍडव्हेंचर म्हणजे आता कसं आता आम्ही घरात गाडी चालवतो पण ऍडव्हेंचर त्यामुळे असं काही जायची नाही. मला वाटतं ना ट्रॅव्हल पेक्षा कंपनी महत्वाची.
ओके,
तुम्ही चार तुमची लाईव्ह मॅच केली तुम्ही कुठे पण असाल म्हणजे पण तुम्हाला खायचे वगैरे पण मानले असतील तरी पण ते इंटरव्ह्यू झाला.
ओके,
कंपनी मॅटर करतो पण असे ट्रॅव्हलिंग आम्ही खूप असं नाही पण केलंय. पण असं लांब लांब कुठे गेलो आपण?
गोवा.
गोवा यादवला पान खायला जायचं आणि ही होती
म्हणजे काळजी पण अशी असते की तू ठीक आहे गेलाय इट्स ओके पण तिथं काय असं करू नको. म्हणजे ह्याचं असं आमच्या सगळ्यांच्या बाबतीत की असा एक मोठा हो असतो की हे वेळे आणि म्हणजे तो स्वतःच रिस्पॉन्सिबिलिटी घेतो सगळी की मला हे नीट करायचं सगळ्यांचं सगळं नीट राहायला पाहिजे. पण तिकडे त्यांनी हेच पान मी खायला फोन केला होता तो पान खायला गोवले बरं तिथं काय हे करू नका ते करू नका व्यवस्थित नीट आहे का ते असे ऍडव्हेंचर.
तर जेव्हा तुम्ही एकत्र ट्रॅव्हल करता आता जसं भरपूर एक रील्स तुम्ही बघितलं असेल की प्लॅनर एक वेगळा असतो नॅव्हिगेशन काय रोल असतो पण आता जसं कळलं की तुम्ही प्लॅनिंग करता तुमचा काय रोल असतो तुमचा
काही रोल नाही
सर कोणाचाच काही रोल नसतो
सगळे लोक
असं एवढंच ठरते की कुठेतरी
जायचं
नसतं फक्त जायचं आणि मग काय
नेक्स्ट वीकला संजयला आपण निघतोय बरं का हे आपलं असं प्लॅनिंग मध्ये सरळ वाटलं उठा चला
जेवढं प्लॅन कर तेवढं
जेवढी सगळ्यात मोठं प्लॅनर पण
प्रॉपर
प्लॅन्स करावा नाही कधीच बरोबर.
आणि त्यांचा रेटिंग कोण असतो ऐका ना गाडीमध्ये असं असं आहे कशा कशा पद्धतीने आपल्याला जायचं ते हे करा आणि फोनवर वेगळं बोलतात आणि ग्रुपवर मेसेज वेगळाच असतो की कोण कुठल्या गाडीत असतो ते वेगळंच असतो.
नाही त्यांचं विचारायचं असं होतं की त्याला अशी पर्टिक्युलर बाई भावी असते
कारण का असं थिंग त्यांना ज्या लोकांबरोबर असतं त्या लोकांबरोबरच पुढे जावं लागतं ना आम्ही मागे थांबतो. चौघांचं करायचं ते रोन आले की आता आमच्याकडे आले आणि बसले ते म्हणले की आता आपल्याला एक तासाचं परत करायचं आहे पुढचं टेन्शन आहे तर मी त्यांना म्हणलं नाही नाही जमत निघतो आता वेळ झाला तो
एक
जरा कॅमेरा रोहन कडे पण मारा
म्हणजे
एक स्टार ऑफ द शो झाले
सगळे चालू आहे.
आणि या माणसाची लेवल पण अशी की कधी कधी आम्ही स्क्रीन मधून हालवून पाठवतो बाबा हे स्क्रीन घेत
आणि कमर्शियल बेनिफिट जे झालं पण कमर्शियल जे काही सगळं वगैरे असतं आमचं किंवा काय तर सगळं
पण आमची सोय हँडल
करणं माहितीये जसं आपलं पार्टनर्सला प्रॉब्लेम आहे तसं त्याला पण माहिती यांना हँडल कसं करायचं ते करायचे
की रोहनचं सगळं झालं की एक फोन तो मला करतो अहो ते अथर्वचा असं असं शूट होता पण माणूस फोनच उठलो आम्ही चार तास झाले ट्राय करतोय पण त्याच्यानंतर डॅनी अरे हॅलो अहो डॅनी शूटला नव्हते मी लोकेशनवर आलोय डॅनी मागचे तीन तास झाले पाच मिनिटं येतोच एवढं माझा फोन नको
आता फ्युचर मध्ये समजा तुम्हाला असं कुठलं एक डेस्टिनेशन प्लॅन करते की आपण सोबत जायचं जायचं तिकडे
या माणसाला इतकं ते
तुम्हाला
पण इन्व्हिटेशन येणार प्रॉपर सगळ्यांना इन्व्हिटेशन येणार आहे आणि आमच्या कालची रेस
सगळ्यांनाशी
प्रायव्हेट ट्रिप्स कधी
आमच्या बरोबर पण चौघीच्या रिपोर्टरी येतील त्यामुळे चौघा जाणं अवघड
ते
इंटरव्ह्यू पुरता
पण मला मी असं ऐकलं की आपल्या ट्रिपला फक्त कोणाकडे गाडी असं म्हणून आपण असं कोण आहे का की जो मी तिथं मला राहिला मला होतो तेव्हा मित्र वगैरे की बाबा माझ्याकडे गाडी म्हणून मला ट्रिपला बोलू द्या असं एकाच चौघ त्याचं असं प्युअर म्हणणं होतं की बाबा माझ्याकडे फोर व्हीलर आहे म्हणून मला तुम्ही बोलवता ट्रिपला
सकाळी पाच ला पग बंद करायला सहा निघत सगळे मध्ये एक ते सहा जे आहे ते मॅनेजमेंट कोण करणार हॉटेलचं रिसेप्शन आहे या दोघांची फेक साईन शिकूया
आर्यचं दुःख दिसते
शूट आहे
आर्यक आता एवढी मॅनेजमेंट सांगतोय पण जेव्हा मी गोव्यात गेलो होतो तेव्हा आम्ही हॉटेल बुक केलं ते हॉटेल आम्ही मस्त तयारी करून गेलो फर्स्ट मी मस्त सेंट्रे रिसेव्हन स्टार हॉटेलमध्ये गोव्याला आपण जाऊन म्हणजे अरे बघतोच काही बुक करत होतो तर त्यांनी हॉटेल वगैरे बुक केलं आम्ही नुसतं आलो हॉटेलच नाही
पण दुसऱ्या मिनिटामध्ये दुसरं हॉटेल शोधलं
बॅकिंग सेकंड
त्या रूम मध्ये थोडेसे पाली झुरळ होते पण ठीक आहे आपण तीन तास झोपायचं
आणि काही एकदम प्राईम एरिया
होता
आरेकचे गोष्टी सुद्धा की आरेक सुद्धा पार्टीला फार्महाऊसला आला त्याला माहिती की त्याला घेणार आहे त्याच्यामुळे तो वरती एका रूम मध्ये जातो पार्लरमध्ये झोपून जातो आणि सरळ सांगतो की मला जरा बरं नाही वाटत ते आणि नेहमी फार्महाऊस वर गेला की आम्हाला
असं
घेऊन गेला की
बसला आपण तिकडे मिसळ खायला त्यानंतर त्यांनी आम्ही एरिया बंद केले होते ते म्हणतात तुम्ही येऊ नका आमच्या बाकीचे कस्टमर तिथे
खूप फॅन्सी पण तो खातो इतका
म्हणजे हा पहिला क्रायटेरिया होऊ शकतो जेव्हा तुम्ही बायको बघाल तेव्हा तिला एक्सपेरिमेंट करून जातो
खामोसला जाताना कोण जाते एकच चालत
आता तुम्ही गोव्याला गेला ठीक आहे किंवा कुठेही तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमचे फेवरेट डिशेस कुठले
फूड
चॉईसेस
या बाबतीत फसवणूक झालेली मला ह्या दोघांनी ह्याच्या गर्लफ्रेंड बरोबर मला म्हणले की चला तुम्ही चला 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 तुम्ही आपल्याला जायचंय म्हटलं कुठं जायचं अरे म्हणजे एक नंबर रिसॉर्ट आहे आपल्याला जायचं तिथं बोलवलंय आपल्याला म्हटलं मला नॉनव्हेज खायचं तर नॉनव्हेज प्रकार बघा तिथे तुम्ही फक्त नॉनव्हेजचे प्रकार बघा आणि एवढी नॉनव्हेज खायची इच्छा होती तिथं गेलो आम्ही आणि गेल्यानंतर रिसॉर्ट पोहोचलो तर प्युअर व्हेज रिसॉर्ट पूर्ण फॅमिली क्राऊड सगळी लोक 40-45 वर्ष तिथे होते आणि हे गर्लफ्रेंड बरोबर त्यांच्याबरोबर फिरत होते आणि मी एकटा असं इकडे तिकडे बघत होतो बरं तिथे मुलीची वय गेल्यासाठी मुलीची वय झाली कशी करणार सगळं फॅमिलीच क्राऊड
पण आम्ही असं का करतो
हे काय यांचे प्लॅनिंग सांगतो हे सगळे कम्फर्ट झोन यांच्यात पहिली आता असतात बऱ्यापैकी एकाचं लग्न झाले एकाची वाईफ मॅच बऱ्यापैकी झाली पण असं होतं की यांचं टायमिंग ठरलेलं आहे की सगळं फिरायचं फिरायचं अख्खं 11 आणि 12 वाजले रात्री हे माणूस आहे
जेवायला ओके पण तुमचे फेवरेट डिशेस कुठले आहेत व्हेज नॉन व्हेज कुठले आहे तुमचं
मला तर तशी फेवरेट डिश माझी गट्टे की सब्जी म्हणून
ओके राजस्थानी
हा राजस्थानी ते मला खूप आवडतं आणि म्हणजे ती रात्री ती मस्त जरी बनवली असेल कोणी तर ते मी खाऊ शकतो कधी पण
बेस्ट
आणि तशी फेवरेट डिश तर काय पण आम्ही असं चटर बटरच खूप चालते आपलं पाणीपुरी तरी इच्छा झाली हे खाते
माझी फेवरेट डिश वॉफल आहे
नाही कशावर फेवरेट झालं
बरोबर
तुमच्या मित्रांनी कोणी टाकले वापस
आमच्या गॅंग मधला एकाचा
मला
तर कळलं आरेकला कंट्रोल करता तुम्ही तिघे तुमचं काय असतं बघ तुमचं फेवरेट कुठली डिश आहे
पावभाजी
सेवन स्टार काय ती घराच्या जवळ आहे आणि ती घराच्या जवळ हे मेन कारण की या माणसाला
आणि मी त्याचं फोटो कौतुक पण करू शकतो
यार एक नंबर आहे त्याच्यामुळे माझी तब्येत बघू शकतो तुम्ही
जवळ होतो एक
आली आसरवाडी डॅनीचं विषय असं की त्यांना जर सिटी मधनं बाहेर जायचं असेल तर त्यांच्यासाठी ती एक ट्रिप असते तिथे बॅगा वगैरे पाणी वगैरे घरणार आणि त्यांना असं आपण म्हटलं की अहो आसरव या आपल्याला त्या युनिव्हर्सिटी सिटी जायचं डॅनीला म्हटलं की या आपल्याला जरा त्या पाण्याची एवढ्या लांब थांबा झाला आपण उद्या वगैरे प्लॅनिंग
सांगा
बॅचलर्स आहेत ना एनी टाइम तुमची फेवरेट डिश कुठली आहे पाहू
आमची चिकन तंदुरी आहे आम्हाला जसं फूड मध्ये नॉनव्हेज मध्ये बरंच काय आवडतं चिकन तंदुरी आमची फेवरेट आहे
पण तुम्ही जेवण पण कुठलं बनवता हे तर चला खाण्याची गोष्ट झाली तुम्ही काय बनवता तुमची स्पेशालिटी काय
मी पाव भाजी चांगली बनवू शकतो मी पाणी पण चांगली बनवू शकतो
मग अथर्व तुमचं पहिलं कस्टमर
झालं संपलं ते रिस्क घेत नाहीत ना तुम्ही
बाकीच्यांचं काय तुम्ही काही बनवू शकता
त्यांनी तुम्ही तो मॅगी चांगली बनवू शकता हा
नाही मला खरं काय बनवता येत नाही असं मी एकटा जर सर्वाईव्ह करायचं असेल तर मी नाही करू मला काहीच नाही चहा पण पण ही माझा एक ड्रॉबॅक आहे पण तो एक जेवण आपण म्हणतो पण ती लाईफ स्किल असं जेवण कसं नाही
अग्री तुमचं वॉफल आहे ना,
वॉफल बनवून देतो
मला काहीच बनवता येत
मला ते हॉटेलमुळे
त्याची यूएसपी आहे बायकोला दाखवण्यासाठी.
बायकोला एकच गोष्ट
तुमची फेवरेट चाइल्डहुड मेमरी कुठली आहे?
चाइल्डहुड मेमरी आर स्टील लिविंग आवर चाइल्डहुड बाय हार्ट
हार्ट आणि आजपण चाइल्ड आहोत.
बेटर ना टू बी अ चाइल्ड एट हार्ट. तरी काही स्पेशल मेमरीज असं किंवा स्पेशल टीव्ही सिरियल कुठली, कार्टून फिल्म कुठली, एनिथिंग रिलेटेड टू चाइल्ड? तुमचं फेवरेट टॉय कुठलं? कशावर खेळायचं?
असं
नाही खरं सांगतो की
कार्टून बघतो, त्यामुळे मी म्हटलं की असं नाही
आणि आमच्या सगळ्यांचा जोन असेल खरं बघायला आम्ही कधी काही करू शकतो. आम्ही खरं सांगतो आम्ही कधी काही आम्ही बाहेर पाऊस पडत असेल तरी आम्ही सुजाताची मस्तानी बिस्तानी टाकतो. आता काल परवाच आमचे ड्रायव्हर होते, ते ड्रायव्हर त्याच्या गाडीत बसले होते तर आम्ही तिकडनं गेलो आणि जोरात बाहेर पाऊस पडतो, थंडी वाजत होती. मी म्हटलं नाही मला आईस्क्रीमच खायची, तर ड्रायव्हर असं बघायला लागला आणि त्याला कळलं ना काय पण आम्ही इथं काही भेटलं मी खाल्लं पण तो म्हणून आऊ सुजात मस्ता निघाली आता सांगते मला.
तुमचं सोशल मीडियाचे रिलेटेड काही फनी मोमेंट सांगू शकाल जेव्हा कंटेंट क्रिएट करत होता किंवा असं काही काही हिलेरियस मोमेंट झाले? तर
नाही पण मी तो पहिले नेहमी सांगतो की फर्स्ट जेव्हा फॅन एक भेटायला होतो म्हणजे मी मला असं काही वाटत होती आई आपण करतोय थोडं थोडं बाहेर होते कोण पहिलं कोण भेटायला तो मुलगा पाहिजे एक्स रोडला जाऊन थांबलो होतो पण तो एवढा एक्साइट झाला की त्यांनी फर्स्ट टाइम असं बघितलं गॅरेट टाइम असं पळत पळत त्याचा मूड मिक्स होत नाही आणि मध्ये असे चेन
ओके
त्याला पार करता नाही तर पाय अडकला. तो किस्सा माझ्या लक्षात आहे पण तो एक असा फॅन तर नाही म्हणणार पण पहिला व्यक्ती होता जो मला ह्या कामामुळे तो भेटायला.
दॅट्स नाईस.
सोशल मीडियावर तर फनी म्हणजे असं की आम्ही चौघ ज्यांची व्हिडिओ आवडत नाही त्यांना रोज खूप भारी करतो त्याचे पण
तोंडा
जे आमचा
इंटरनल
आणि कधी कधी आम्हाला रील्स करताना एकमेकांसोबत पण असं होतं की आम्हालाच आमचं हसत येतो आणि समोरचा जर हसत असेल ना तर कंट्रोल राहत
नाही.
आम्ही पहिली गोष्ट आम्ही आमचे जुने व्हिडिओ
म्हणजे असं होतं नाही
शूट करता ठीक आहे. आता जसं तुमचा एक रिसेंट आय थिंक जॉगिंग वाला रील आहे त्या तुम्ही आणि आर्यक आहात, तुमचे पण रील सकाळी 8 वाजता शॉर्ट्स मध्ये पळत आहे तुमचे पण रील अथर्वत. तुम्ही जेव्हा शूट करता तेव्हा आजूबाजूला लोक असतात का? तेव्हा त्यांचं काही आणि असतात तर त्यांचे काही एक्सप्रेशन वगैरे असे काही विचित्र वगैरे असे काही वाटले तर तुम्हाला काही कॉन्शियस वगैरे फील होतं का?
लोक आम्हाला बघायलाच
तेव्हा शूट करताना पण 4-5 जण असतील ना आलो तर आपला कम्फर्ट झाला असतो. तू एकटाच जाणार आहे बाहेर लोकांमध्ये आणि एकटाच कॅमेरामध्ये तर तेव्हा थोडस अजून पण वाटत
थोडं
एक असा एक मोटिवेट तुळशीबागचा व्हिडिओ होता त्याला थोडस हे होत पण तेव्हा मी पण होतो लावतो मी काय किती वेळा केले
हसून जायचं ते चालायचं
कुठे खूप बिंदास काही करतो म्हणजे हे मला नव्हतं वाटलं की मला कधीच करता येईल वगैरे पण त्याच्याकडनं मला ते हे आलं की कॉन्शियस गरज नाही आहे आणि नंतर ते नॉर्मल होत आता यांनी पण वाडेश्वर तिकडे ते बाकरवडी सांगे माळ घालून व्हिडिओ वगैरे केलेला ते सोपं नाही खूप लागतं आता नाही आता लोक ओळखतात
बरोबर
आता प्राऊडली बघतात पण स्टार्टिंगला खूपच ते नर्वसनेस
आणि एक प्लस पॉइंट मला असं वाटत त्यातलं की सुरुवातीला आम्हाला आरेखन एक छान पहिलीच ऑफर आली एक बिस्किट केळ अशा बऱ्याचशा सुरुवात नवीन नवीन होते अशा बॅगेत नाही त्याची असं रेसिपी बाहेर यायच्या बिस्किट वगैरे त्यात पण एक वेळची मुवमेंट होती म्हणजे
ते पण आतरवाडी टोवन खूप छान घ्यायचे पण डॅनी ज्या वेळी ते ऍक्सेप्ट करायचं कॉन्फिडन्स याला आयुष्यात पण डिस्ट्रिक्ट तरी द्यायचं नाही असं खूप स्वीट आणि थँक्यू सो मच आर्य तू गोष्ट येताना तू बिस्किट आणली असं नाही
डॅडी तर फर्स्ट टाइम मला भेटलं होतं त्यांनी सगळी त्यांची हिस्ट्री सांगितली माझा असं आहे माझं तसं आहे माझा
विषय
कशी आमची विषय असा पद्धतीने
मी जे शेड लोकांची व्हिडिओ बघतो तिकडे मला होतं कारण ते मी त्यांच्या ऍक्च्युअल गाड्या वापरून ते व्हिडिओ बघतो आणि त्यांच्या समोरच त्यांची ऍक्टिंग करणं हे मला जड जातं म्हणून त्यांना बोलतो की तुझी गाडी मला अर्धाच दे कोपऱ्यात तुला गाडी इंटॅक्ट पण दाखवून देतो तो एक थोडा टास्क डिफिकल्ट आहे माझ्या
तर जेव्हा तुम्हाला लोकांना जेव्हा ट्रोल होतो ठीक आहे एक तर चला बाहेरचे लोक ट्रोल करतात जे तुम्हाला ओळखत नाहीत किंवा तुमचे नवीन फॉलोअर्स जे काय आहे ते पण जेव्हा असं कधी झालं की तुमच्या घरच्याच लोकांनी तुम्हाला असं काही फनी कमेंट्स पास केलेत म्हणजे आता से फॉर एक्झाम्पल आता जसं की माझे हसबंड जेव्हा माझे पॉडकास्ट बघतात तेव्हा त्यांना ते असं एक्सेप्ट होत नाही की बाबा माझी वाईफ अशी काही पॉडकास्टिंग घेते किंवा असं काही ते बोलतात अगं घरात तू खूप वेगळी आहेस आणि इकडे खूप वेगळी आहेस तर हा म्हणजे एक फनी कमेंटच झाला एका अर्थी तर असे काही तुम्हाला कधी कमेंट्स मिळाले
त्यांना माहिती असे काय करत होते आणि पहिले पहिले एक म्हणजे रिअल मुवमेंट तर एक अशी दिसू वाटलं की हे एक बिझनेस किंवा इन्कम आहे घरच्यांना एक्सेप्ट नव्हतं किंवा ते इंजिनिअरिंग करा दिसतं की तुम्ही म्हणायची ते आडवायची तुम्ही काय विरोध करताय तुम्ही तुमची लाईफ पाया घालवताय किंवा तुम्ही ते कशासाठी करताय कारण ह्याच्यात थोडी तुमचं पोट भरणार आणि त्यांना ते वाटतं की हा टाइमपास आहे जसं जसं ते चेंज होत गेलं तसं त्यांचं माइंडसेट असं होतं की तेच व्हिडिओ देतात आपण
पहिली कमेंट म्हणण्यापेक्षा ते असं वाटतं तुम्हाला शेअर करायचे असतात वेबसाईट बघताना असं कुठं डायरेक्ट बोलतो असं वाला एक
अरे तुम्ही
तुम्हा सगळ्यांचे फेवरेट गॅजेट कुठले गॅजेट किंवा टूल किंवा ऍप कुठले
फेवरेट असं नाही पण आता ऍडिक्शन तर फोनलाच
आणि आमचा एक प्रॉब्लेम की आम्ही नॉर्मली बसत असतो आमचे आमच्या पाच मिनिटात परत बाजूला आवडतं गॅजेट असं नाही म्हणणार पण त्याच्या कामच
काम कामच
ते तर यु विल हॅव टू बी देअर
पण त्याच्यात पण असं सगळ्यांकडे सगळे येऊ शकतात
पण गॅजेट आणि
मी आणि हा आहे
थोडा पण गॅजेट पण असं उलट आमचं असं झालं ना की बाबा त्याचा वापर कमी झाला तर उलट आम्हालाच
आनंद
आम्ही दोघं आहोत पण तरी आम्ही थिंक म्हणजे स्पेंड करायचा आम्ही विचार करतो खरंच हे इच्छा असते पण आता आपलं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड कसं असतं की पटकन आले की उडवत नाही काही लोकांचं असतं की बाबा ठीक आहे इतना कमाय उडत नाही तसं आम्ही करत नाही इच्छा आहे ठीक आत्रे घेऊ नंतर घेऊ असं जर ते सेव्हिंग मध्ये आपलं त्याच्यामध्ये असतं त्याच्यामुळे ते थोडं फरक पडतं आपलं असतात काही खूप क्रेज असतात PS5 प्ले स्टेशन असं कधी आम्हाला म्हणजे मला तरी नव्हतं
मध्ये मध्ये होती इच्छा गेमिंग वगैरे कोणती पण गोष्ट आवडली ना तिथं थोडस थोडीशी गरम होईल जर आवडली तर मग त्याच्यात
मग तुम्ही आता जेव्हा शूट करता आता समजा तुम्ही आता प्लॅन केलं की ठीक आहे आता हा एक कंटेंट आपण क्रिएट करूया तर त्याला साधारण किती वेळ लागतो कम्युनिकेशन म्हणा प्लॅनिंग म्हणा हे साधारण किती वेळ
लागतो पण सुचायला त्याला वेळ लागतो म्हणजे त्याला 2 ते 3 दिवस आपण सुचलं ते लवकर कमीत कमी वेळात होऊ शकतो
माझा टाइमचा व्हिडिओ व्हायला मला वाटतं 3 hours मिनिमम लागतात
ओके
सोपं आहे ॲज ॲज कम्पेअर टू
आमचं बोलणं बोलण्याचं
किंवा जर व्हिडिओची ड्युरेशन आहे ती लोकांची कमी असते. आमची पूर्ण 1.5 मिनिटात व्हिडिओ असतो. एडिटिंग आणि शूटिंग दोघांनाच वेळ असतो लागतो. असं
पण त्या ऑन द स्पॉट पण मग इतकी जोक्स निघतात मध्ये कधी शॉर्ट करायची गाडी.
गोव्याला आम्ही गेलो तेव्हा झोन मध्ये यायलाच मला वेळ लागतो. जे डॅनीला जमत तो करू शकत नाही त्याला असं त्याच्यामुळे ते
मॅच नाही होऊ शकत. प्रत्येकाचं वेगळं
बिल्ड पॉलिटिक्स ते मॅटर करते असं.
अग्री. आय होप व्ह्यूअर्स यू आर एन्जॉईंग दिस पॉडकास्ट. हा माझा पहिला मराठी पॉडकास्ट आहे सो आय होप मी त्यात काही चुकी केलेली नाही आहे. केली असून प्लीज बेअर विथ मी. डू मेक इट अ पॉईंट दॅट यू हिटिंग लाईक शेअर अँड कमेंट अँड ऑफ कोर्स सबस्क्राईब टू माय चॅनल. सो लास्ट क्वेश्चन आहे तुम्हाला चौघांसाठी. जर तुम्हाला चौघांना ॲक्च्युली इन ॲक्शन जर बघायचं असेल ॲज व्ह्यूअर्स तर तुम्हाला चौघांना कुठे पकडू शकतो?
आणि नाही तर मग आपल्या प्रपत्र वगैरे ऑफिस पासून
पण असं सांगता नाही.
सांगता नाही
ते व्हिडिओ वर ते काय
तुम्हाला दोघांचं काय म्हणणं?
बाणेरला पॅनकार्ड तर रोड जो एरिया आहे
माझं लोकेशन तर यांच्या सगळ्यांवर नसतं. माझं पर्सनल लोकेशन आहे हा हा इकडं असं असं आहे आपल्याला करायचंय तर तिकडे ते करते हा माझं तिथं जाईल.
सो थँक्स अ लॉट टू ऑल फोर ऑफ यू. तुम्ही सगळे इकडे आलात मला खूप बरं वाटलं अँड आय होप यू एज अन ऑडियन्स आर ऑल्सो डेफिनेटली गोइंग टू लव्ह इट. सो लेट्स स्टे इन टच अँड स्पीक टू गाइस सून.
यस थँक्यू.
थँक्यू.